आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण. पुण्यातल्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल. जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या क्रमवारीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी पुन्हा अव्वलस्थानी. आणि येत्या 2 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 93.37% आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा हे प्रमाण 2.12% वाढलं आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यातल्या 9 विभागीय मंडळांमधून एकूण 14,23,970 नियमित विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13,29,684 जण उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 95.44% इतकी आहे, तर 91.6% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यंदा कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे 97.51% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी असून त्याची टक्केवारी 91.15% इतकी आहे. पुणे विभागाचा निकाल 94.44% इतका लागला आहे. शाखानिहाय निकालात यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. यात 97.82% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुण्यातल्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत. वाहन चालवण्याचं रीतसर प्रशिक्षण आणि परवाना नसूनही अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी त्यांची कार त्याला दिल्याची माहिती अल्पवयीन आरोपीनं पोलिसांना दिली होती. यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले होते. या प्रकरणाच्या तपासाची माहिती फडणवीस यांनी आज घेतली. सुधारित बाल गुन्हेगारी कायद्यातल्या तरतुदींनुसार पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन आरोपीवर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसं आरोपीच्या वडिलांवरही गुन्हा दाखल झाला आहे. दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासनही फडणवीसांनी दिलं. या अपघातात 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. यातल्या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून आज अटक केली. तसंच अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी बारचा मालक आणि व्यवस्थापकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या 1495 सदनिका आणि भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 26 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांच्या आग्रहास्तव पूर्वीची 20 मेपर्यंत असलेली मुदत वाढवण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार अर्जदार 26 मे रोजी रात्री 11:59 अर्ज दाखल करून मंडळाच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतील. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोडतीबाबतची संपूर्ण माहिती आणि अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया येत्या 1 जूनपासून सुरू होणार असून यंदा पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबर रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचं कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी आज सांगितलं. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर स्तरावर एमएससी, डेटा सायन्स, जिओ इन्फॉर्मॅटिक्स, औद्योगिक मानसशास्त्र, पदव्युत्तर बीएससी, डेटा सायन्स, बीसीए आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बीबीए, डीएमएलटी, न्यूट्रिशन अँड डायट्स, डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, डिप्लोमा इन बँकिंग, डिप्लोमा इन मोबाईल रिपेअरिंग, सायबर सिक्युरिटी यासारखे रोजगाराभिमुख कार्यक्रम सुरू केले जातील असंही ते म्हणाले. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांबरोबरच व्हॅल्यू ऍडेड अभ्यासक्रमही यावर्षीपासून सुरू केले जातील. तसंच हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका पावसाळापूर्व नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. पालिकेनं 75% नाले सफाई झाल्याचा केलेला दावा खोटा असून नाले सफाईच्या कामाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पश्चिम उपनगरातल्या नाले सफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना समाज माध्यमावरून आदरांजली वाहिली. तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीरभूमी इथं राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राजीव गांधी यांचा स्मृतिदिन देशात दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं नुकत्याच झालेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावल्यानंतर आता जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. या स्पर्धेच्या आधी ही जोडी तिसऱ्या क्रमांकावर होती, मात्र उत्तम कामगिरीच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेतले सर्व सामने थेट गेम्समध्ये जिंकले आणि जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पुन्हा मिळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पात्रता फेरीतला पहिला सामना रंगणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. पात्रता फेरीतला दुसरा सामना उद्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होईल. स्पर्धेतला अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. धुळे शहरातल्या अवधान परिसरात औद्योगिक वसाहतीतल्या फटाक्यांच्या गोदामाला आज सकाळी आग लागून स्फोट झाला. या स्फोटात शेजारच्या प्लायवूड आणि हल्दीराम कंपनीच्या गोदामातला माल जळून मोठं नुकसान झालं. आगीचं कारण अद्याप कळू शकलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिंदेवाही इथल्या शाखेच्या इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीमुळे बँकेचं प्रचंड नुकसान झालं आहे. बँकेतलं महत्वाचं साहित्य जळून खाक झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवल्याचं वृत्त असून सिंदेवाही पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. विमानाला धडकल्यामुळे काल मुंबईत 35 जास्त फ्लेमिंगो पक्षी मृत्यूमुखी पडले. एमिरेट्स कंपनीचं हे विमान मुंबई विमानतळावर उतरताना घाटकोपरजवळ हा अपघात झाला. फ्लेमिंगो पक्षी परतीच्या प्रवासात होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी फ्लेमिंगोंचे मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात काल राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. एकंदर 54.33% मतदान झाल्याचं निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे. यापैकी सर्वाधिक 62.66% मतदान दिंडोरी मतदारसंघात तर त्याखालोखाल 61.65% मतदान पालघर जिल्ह्यात झालं. दक्षिण मुंबई मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 47.7% मतदानाची नोंद झाली. धुळ्यात 56.61%, नाशिकमध्ये 57.10%, भिवंडीत 56.41%, कल्याणमध्ये 47.8%, तर ठाणे मतदारसंघात 49.81% मतदान झालं. उत्तर मुंबईत 55.21%, उत्तर मध्य मुंबईत 51.42%, उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात 53.75%, उत्तर पश्चिम मुंबईत 53.67%, तर दक्षिण मध्य मुंबईत 51.88% मतदानाची नोंद झाली. हवामान. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढल्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरिन परिसर, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांच्या बऱ्याच भागात तसंच अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात तो पुढे सरकेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण. पुण्यातल्या कल्याणी नगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल. जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या क्रमवारीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी पुन्हा अव्वलस्थानी. आणि येत्या 2 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.